बिग एफएम पॉडकास्ट.
तुम्ही ऐकत आहात महाकाव्यांच्या अप्रचलित कथा. अप्रचलित कथा आरजे बंड्या बरोबर.
नमस्कार, माझं नाव आरजे बंड्या. महाकाव्यांच्या अप्रचलित कथा कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कच आणि संजीवनी या कथेचा दुसरा भाग आता मी सुरू करणार आहे. पहिल्या भागात आपण ऐकलं की शुक्राचार्यांना प्रसन्न करून कचानं त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. कच शुक्राचार्यांची सेवा करू लागला. कचानं आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. आश्रमातील गायींना चारण्यासाठी शेतामध्ये कच घेऊन जात असे आणि दिवसभर त्यांची देखभाल करत असे. या प्रकारे त्यानं शुक्राचार्यांना आपल्या सेवा परायणतेनं प्रसन्न केलं. देवांच्या निर्देशानुसार तो देवयानीचीही सेवा करत असे. तो गायन करून, नृत्य करून, अनेक वाद्य वाजवून देवयानीचं मनोरंजन करत असे. वनांमधून फळं फुलं आणून तिला देत असे. लवकरच देवयानीला तो खूप आवडू लागला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. अशी 500 वर्ष गेली. मग संजीवनी मिळवण्याच्या कचाच्या योजनेबद्दल राक्षसांना माहिती मिळाली. ते संतप्त झाले आणि त्यांनी कचाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी कच जंगलाच्या एकाकी भागात गायी चारत होता. तिथे राक्षस त्याच्या मागे मागे गेले. त्यांनी कचाला ठार मारले आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून लांडग्यांना खाऊ घातले. संध्याकाळी जेव्हा गायी कचाविना आश्रमात परत आल्या तेव्हा कच न दिसल्यानं देवयानी काळजीत पडली. ती शुक्राचार्यांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, बाबा बाबा, सर्व गायी आश्रमात परत आल्यात, पण त्यांच्यासोबत गेलेला कच अजून जंगलातून परत आला नाहीये. मला शंका येते की त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. कृपया तुम्ही त्याचा ठाव ठिकाणा शोधा आणि त्याला सुरक्षितपणे परत आणा. मला त्याची खूप काळजी वाटतेय. देवयानीची विनंती ऐकून शुक्राचार्य ध्यानस्थ झाले. तेव्हा त्यांना समजलं की कचाचा तर मृत्यू झालाय. मग त्यांनी संजीवनी विद्येच्या मदतीनं कचाला बोलावलं. तेव्हा कचाच्या शरीराचे तुकडे पशूंनी खाल्ले होते. ते तुकडे पशूंचं पोट फाडून शुक्राचार्यांच्या आश्रमाकडे उडत आले आणि तिथे एकत्र झाले. अशा प्रकारे कच पुन्हा एकदा जिवंत झाला. कचानं शुक्राचार्यांना वंदन केलं आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. मग त्याने शुक्राचार्य आणि देवयानी यांना वर्णन करून सांगितलं की कशा प्रकारे राक्षसांनी त्याला मारून टाकलं आणि जंगली प्राण्यांना खायला दिलं. या घटनेनंतर काही दिवसांनी देवयानीनं कचाला जंगलात जाऊन काही फुलं आणण्यास सांगितलं. जेव्हा कच जंगलात गेला तेव्हा राक्षसांनी त्याला पुन्हा पाहिलं. कच जिवंत दिसल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. तेव्हा राक्षसांनी विचार केला की नक्कीच शुक्राचार्यांनी कचाला आपल्या संजीवनी विद्येद्वारे जिवंत केलं असणार. मग राक्षसांनी अशा युक्तीबद्दल विचार करण्यास सुरुवात केली, जेणेकरून कचाला परत जिवंत करता येणार नाही. लवकरच त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी कचाला ठार मारलं आणि त्याच्या शरीराचं बारीक चूर्ण केलं. ते चूर्ण समुद्राच्या पाण्यात मिसळलं. आता त्यांना खात्री होती की कच पुन्हा जिवंत होणार नाही. संध्याकाळी आश्रमात कच परत आला नाही. हे पाहून देवयानी पुन्हा शुक्राचार्यांकडे गेली. शुक्राचार्यांना पुन्हा एकदा कचाचा ठाव ठिकाणा शोधून काढण्याची विनंती तिनं केली. मग शुक्राचार्यांनी ध्यान लावलं आणि त्यांना कळलं की कचाचा तर मृत्यू झाला आहे. मग परत एकदा त्यांनी आपल्या संजीवनीचा उपयोग केला आणि कचाला आश्रमात बोलावलं. समुद्रामध्ये मिसळलेले कचाच्या शरीराचे कण संजीवनीच्या प्रभावानं शुक्राचार्यांच्या आश्रमात उडत उडत परत आले आणि तिथं एकत्रित झाले. अशा प्रकारे कच पुन्हा जिवंत झाला. पुन्हा काही दिवसांनी देवयानीनं कचाला फुलासाठी वनात पाठवलं. पुन्हा काही दिवसांनी देवयानीनं कचाला फुलांसाठी वनात पाठवलं. पुन्हा राक्षसांनी कचाला पाहिलं आणि ते त्याला मारण्याचा कट रचू लागले. यावेळी कचाला जिवंत करणं अशक्य होऊन जावं अशा प्रकारची योजना त्यांनी आखली. कच आणि संजीवनी या कथेत पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे महाकाव्यांच्या अप्रचलित कथा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार, माझं नाव आरजे बंड्या. धन्यवाद.
तुम्ही ऐकत आहात महाकाव्यांच्या अप्रचलित कथा. अप्रचलित कथा आरजे बंड्या बरोबर.
बिग एफएम पॉडकास्ट.